93.5 रेड एफएम वर 9:31 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण दोन प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलतो आहोत. एक प्रकार म्हणजे एखादी अवतीभोवती घडलेली घटना मोठी, त्याचा आपल्यावर होणारा परिणाम छोटा. फॉर एक्झाम्पल, माझे काका चालले होते US एअरपोर्टला जाण्यासाठी. हे मी माझी गोष्ट नाही सांगत आहे, मी जस्ट उदाहरण दाखल सांगतोय. माझे काका चालले होते US एअरपोर्टवर, पोहोचायला उशीर झाला आणि त्यांचं प्लेन मिस झालं. गोष्ट मोठी, आपल्यावरती परिणाम छोटा. मी चाललो होतो US एअरपोर्टवर, पोहोचायला उशीर झाला आणि प्लेन मिस झालं. गोष्ट छोटी, परिणाम मोठा. अशा प्रकारची कुठची घटना तुमच्या आयुष्यात घडली आहे? छोटी, परिणाम मोठा, मोठी, परिणाम छोटा. शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. जंगली शेर एन्जॉय करो. सुपरहिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.